आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये नामरूप इथं 12,000 कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमिपूजन। रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार। महाराष्ट्रात 288 नगरपरिषदांच्या आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू। 19 वर्षाखालच्या क्रिकेट आशिया चषक अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय। आणि देशाच्या उत्तर भागात धुक्याची दाट चादर, कमी दृश्यमानतेमुळे वाहतुकीवर परिणाम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते नामरूप इथं 12,000 कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचं उद्घाटन झालं। आसाम विकासाच्या मार्गावर वेगानं प्रगती करत असून दिब्रुगड ज्या औद्योगिक प्रगतीची स्वप्न पाहत होता तो अध्याय आता सुरू झालाय, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी शहीद स्मारक क्षेत्र इथं अवैध स्थलांतरितांविरुद्धच्या आसाम आंदोलनातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली। तसंच त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीतल्या बोटीवर स्थानिक शाळांमधल्या 25 विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा केली। प्रधानमंत्र्यांनी काल आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुवाहाटी इथं गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं। जवळजवळ 1.25 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेली ही इमारत 1,00,000 चौरस मीटरपेक्षा अधिक परिसरात पसरली आहे। रेल्वेनं प्रवास भाडं आकारणीत बदल केले असून ते येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार आहेत। यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात 215 किलोमीटर अंतरापर्यंत काही बदल झालेला नाही। त्यापुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासाकरता प्रति किलोमीटर 1 पैसा तर मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाडेवाढ झाली आहे। 500 किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता 10 रुपये जास्त मोजावे लागतील। उपनगरी गाड्यांच्या प्रवास भाड्यात बदल केलेला नाही, असं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय। महाराष्ट्रात 288 नगरपरिषदा आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली। 3 नगराध्यक्षपदांसाठीच्या निवडणुका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या। मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची गर्दी आहे। बीडमध्ये मतमोजणीच्या वेळी गोंधळ उडाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत 67.3% मतदान झालं तर 20 डिसेंबरला झालेल्या टप्प्यात 47.4% मतदारांनी आपला कौल यंत्रात बंद केला, असं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय। या निवडणुकीत स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वेगवेगळ्या तडजोडी झाल्या होत्या तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत्या। युक्रेनमध्ये रशियानं छेडलेलं युद्ध संपवण्यासाठी झालेल्या चर्चेच्या नव्या फेरीत अमेरिकेच्या शिष्टमंडळानं काल फ्लोरिडामध्ये रशियन अधिकाऱ्यांची भेट घेतली। ही चर्चा सकारात्मक होती आणि ती आजही सुरू राहील, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे विशेष दूत किरिल दिमित्रेव यांनी बातमीदारांना सांगितलं। दरम्यान दोन्ही बाजूंनी पोलिसांची देवाणघेवाण सुलभ झाली आणि राष्ट्रीय नेत्यांमधल्या बैठकींचा मार्ग मोकळा झाला तर युक्रेन अमेरिका आणि रशियाबरोबर त्रिपक्षीय चर्चेच्या प्रस्तावाला पाठिंबा देईल, असं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी काल सांगितलं। ऑस्ट्रेलियामध्ये बॉन्डी बीच इथं गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनेज यांनी देशातल्या पोलीस आणि राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांचा आढावा घेण्याची घोषणा केली। हा हल्ला थोपवण्यासाठी या यंत्रणा सुसज्ज होत्या का याचा आढावा एप्रिल 2026 पर्यंत घेतला जाईल, असं त्यांनी म्हटलंय। ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये बॉन्डी बीचवर ज्यू समुदायाच्या उत्सवादरम्यान 2 जणांनी केलेल्या गोळीबारात 15 नागरिकांचा मृत्यू झाला होता। व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सूचना जारी केली आहेत। याप्रमाणे घोस्ट पेअरिंग नावाच्या सायबर मोहिमेचा वापर व्हॉट्सअप खाती हॅक करण्यासाठी केला जात असल्याचं नमूद करण्यात आलंय। गुन्हेगार किंवा हॅकर्स प्रमाणीकरणाची आवश्यकता नसलेल्या पेअरिंग कोडचा वापर करून खाती हॅक करण्यासाठी डिव्हाइस लिंकिंग वैशिष्ट्याचा गैरफायदा घेत असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय। वापरकर्त्यांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसंच बाह्य संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक देऊ नये असं आवाहन केलंय. आज जागतिक ध्यान दिवस साजरा होतोय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं गेल्या वर्षी 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केला होता. ध्यान दिवस आत्मभान आणि आत्मशांतीचं प्रतीक आहे. यानिमित्तानं न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जागतिक शांती आणि सद्भावनेसाठी ध्यान साधना सत्र आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये योग प्रशिक्षकांबरोबर जगभरातले राजनैतिक अधिकारी आणि संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज विशाखापट्टणम इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून श्रीलंकेविरुद्ध 5 T20 सामने खेळेल. पहिले 2 सामने विशाखापट्टणममध्ये तर शेवटचे 3 सामने तिरुवनंतपुरममध्ये होणार आहेत. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत काल ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबनं नेपाळच्या सशस्त्र पोलीस दल संघाचा 3-0 असा पराभव करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काठमांडू इथल्या दशरथ मैदानावर झालेल्या या सामन्यात विजयी ठरलेला ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय महिला क्लब बनला आहे. उत्तर भारतात वातावरणातला दाट धुक्याचा थर आणि कमी दृश्यमानता या पार्श्वभूमीवर विमानतळ प्राधिकरणानं विमानसेवेतला विलंब आणि वाहतुकीतल्या बदलांबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत. धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीत व्यत्यय येण्याची शक्यता लक्षात घेता हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि चंदीगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय. दिल्ली सरकारनं वायू प्रदूषण रोखण्यासाठी GRAP4 मोहीम तीव्र केली. प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या उद्योग आणि बांधकाम जागांवर कठोर कारवाईचा इशारा दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिरसा यांनी दिला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या 19 वर्षाखालच्या मुलांच्या संघांमध्ये आज दुबई इथं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यानंतर पाकिस्ताननं डावाला वेगानं सुरुवात केली. भारतानंही चौथ्याच षटकात सलामीवीर हमजा याला बाद करत पाकिस्तानला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीवीर समीर मिन्हास यानं दमदार शतकी खेळी करत आधी दुसऱ्या गड्यासाठी उस्मान खान याच्याबरोबर 91 तर तिसऱ्या गड्यासाठी अहमद हुसेन याच्याबरोबर 137 धावांची भागीदारी करून पाकिस्तानच्या मजबूत स्थिती गाठून दिली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 41व्या षटकात पाकिस्तानच्या 3 गडीबाद 278 धावा झाल्या होत्या. धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली तर विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि विमानतळांवर पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिलेत. हवाई वाहतूक मंत्रालयानं आज याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं. विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानाच्या स्थितीबाबत वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी, प्रवासाला अधिक विलंब झाला तर भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था करावी, तिकीट रद्द झालं तर पुन्हा आरक्षण अथवा तिकीटाच्या पैशाचा परतावा करण्याची व्यवस्था करावी, तसंच वेळेवर चेक इन केल्यावर बोर्डिंगसाठी मनाई करू नये असं यात म्हटलंय. सामानाची हाताळणी आणि अल्पवयीन मुलांची देखभाल याबाबतच्या सूचनाही यात दिल्या आहेत. देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर असून जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी हिमवर्षावामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जम्मू काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आज जोरदार हिमवर्षाव होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आज थंडीची लाट राहील असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये नामरूप इथं 12,000 कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमिपूजन. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार. महाराष्ट्रात 288 नगरपरिषदांच्या आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू. 19 वर्षाखालच्या क्रिकेट आशिया चषक अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय. आणि देशाच्या उत्तर भागात धुक्याची दाट चादर, कमी दृश्यमानतेमुळे वाहतुकीवर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.